www.thebrainfuzz.com.
हॅलो गाईज, आजचा टॉपिक लय इंटरेस्टिंग आहे. ऐकायचं ना तुम्हाला? एकदा टाळ्या वाजवा. इंडियामध्ये 135 कोटी लोकसंख्या झाली, बरोबर? आणि 135 कोटी लोकसंख्येमध्ये आपल्या भारतात प्रत्येक गोष्ट ट्रेंडिंगला पडते. प्रत्येक गोष्ट ट्रेंडिंगला. मागे एक ट्रेंड निघालता, ते विरुष्का, म्हणजे ते विराट कोहली आणि अनुष्का यांना दिवस गेलते, म्हणजे त्या विराट अनुष्काच्या आम्हाला दिवस गेलते. हे माझ्या गावात एका माणसानं ऐकलं. तो म्हणला तिला 3 वर्षातून एकदा दिवस गेले, झाला ट्रेंड. माझ्या बायकोला वर्षातून 3 वेळा दिवस गेले तरी ट्रेंड नाही. मग त्याने केस टाकले. मग हे ट्रेंडिंगचा सिलसिला असा चालू राहिला, बरोबर? आजकाल इंडियामध्ये अजून एक ट्रेंड झाला आहे. कोणता? दाढी ठेवणे. दाढी म्हणजे बियर्ड. म्हणजे हा टॉपिक त्यांच्यासाठी ज्यांना दाढी येते. दाढी ठेवल्यानंतर माणूस चांगला तिथपर्यंत ठीक होतं, पण दाढी ठेवल्यानंतर पोरी पडतात हे कोणी सांगितलं? हे एका गैरसमजामुळं अख्खे 70 ते 80% तरुण पिढी आदिमानव दिसते, आदिमानव. अरे ते डोक्यातून काढून टाका. असं दाढ्या ठेवून जर पोरी पटल्या असते ना तर ते रामदेव बाबा योगा गुरु नाही तर लवगुरू असले असते. पण नाही, मिडल क्लास लोक. मेंढी कशी एकाच्या मागं चालली की सगळेजण त्याच्या मागं चालतात. ते पण एक पिक्चर आला होता कबीर सिंग, सगळ्यांनी बघितलं असेल ना. सगळ्यांना तसंच दाढ्या ठेवल्या, भले त्याचं वैभव मांगले झालेलं असो. आता वैभव मांगले ज्यांना माहीत नाही ना त्यानं पोगो बघायचं काय. आलंच ट्रेन त्या गर्लफ्रेंड प्रीती, गल्लीतल्या कुत्र्या नाही मुली, ती म्हणती बाबू तू नाही का दाढी ठेवल्या नाही का सेम कबीर सिंग सारखा दिसतोस. मग काय भाऊनं गुडघ्यापर्यंत दाढी वाढवली. गल्लीतले सगळे कुत्रे बघून त्याला भुकू लागले. आणि ही तीच पोरगी तिने नंतर कंप्लेंट केली, जवळ येऊ नको दाढी टोचते म्हणून. मग काय भाऊ, जेव्हा सलूनमध्ये गेला होता ना 6,500 रुपये खर्च आला सगळं कटिंग करायचा. कटिंगमध्ये वा आणि दाढीमध्ये सगळा कचरा वगैरे झाला होता. त्यामुळे पोरीचा नाद लागू नका, स्वतः कबीर सिंग करून घेऊ नका. दाढी ठेवा, पण त्याला एक व्यवस्थित शिस्त असते, बरोबर का नाही? नाही कोणी सांगायचं दाढी ठेवा ठेवली. काय काय पोरं बघतो मी, त्यांचं वजन 25-30 किलो आहे तर दाढी असे मोठ्याला ठेवतात. असं वाटतं दाढीचंच वजन 40-50 किलो आहे काय. नाही तर काय, अरे मिडल क्लास लोकांना सगळ्यात जास्त दाढीचे प्रॉब्लेम होतात. कारण हाय स्टँडर्ड लोकांचं कसं असतं, ते सलूनमध्ये जातात, दर 2 दिवसात ट्रिम वगैरे करून येतात. पण मिडल क्लास लोकांना करायचं काय? ते लॉकडाऊनमध्ये 200 रुपये रेट झाले दाढीचे. 200 रुपये रेट? अरे आम्ही अंडरपॅन्ट पण 50 रुपये वापरतो गाड्यावरची, तर 200 रुपये आम्ही कधी देवा? पण दिले असते. दर दोन दिवसाला आम्हाला दाढी येते, काय करायचं आम्ही? मिडल क्लास लोकांना कधी प्रॉब्लेम येतो माहिती आहे का? दाढी ठेवलं तरी प्रॉब्लेम, नाही ठेवलं तरी प्रॉब्लेम. दाढी ठेवलं की थोडी दाढी वाढी की घरी गेल्यानंतर आई म्हणती जनावर दिसेल जनावर, तिला जेवायला देणार नाही दाढी कापल्याशिवाय. वडिलाकडे गेले तर वडल्यामध्ये परत जर माझ्यासमोर आलास ना तोंडच फुली. काय फक्त एक मित्र असतो जो दाढी ठेवला म्हणतो हा जरा माणसात दिसायलास बरा दिसायलास. पण जेव्हा दाढी काढतो ना तेव्हा आई म्हणते माझं सोनं लय चांगलं दिसायला, बरोबर का नाही? वडील पण म्हणतात हा आता जरा चांगलं दिसायलास, पण मित्र म्हणतात छक्का दिसायला. मग काय करायचं आम्ही, कोणाचं ऐकायचं? दाढी ठेवा ना, पण दाढी ठेवताना पण काही तरी प्रक्रिया असतात. काही काय जण दाढी ठेवतात पण इतकी भयानक ठेवतात. एक माझा मित्र आहे इतकी इतकी कट्टर दाढी ठेवतो, असं वाटतं त्याला जवळून जर कधी कधी असं जवळून गेलं ना की आपला खिसा बिसा कापतो का, एवढी धार जात दाढी. आणि काय काय पोरं ओपन चॅलेंज करतात, ज्यांना दाढी मिशा काहीच नाही ना ते डायरेक्ट चॅलेंज करतात. चॅलेंज जर हरलो ना दाढी मिशा काढून दे, तुला नाही तर तू काय काढून देशील? दाढी ठेवा तुम्ही, पण दाढीला एक प्रक्रिया असते, बरोबर आहे? आता ते दाढी करणारे लॉकडाऊनमध्ये दाढी करणाऱ्यांनी 2 मजली माडी बांधली, बरोबर? आणि तिथ्याच्या बायकोने एक 9 वारी साडी घेतली. आणि ते दोघं जण माडी जाऊन मला म्हणतात कशी दिसते आमची जोडी. म्हणलं तुझी जी जोडी आहे ना ती माझ्या दाढीमुळे, लक्षात ठेव. शेवटी फक्त एवढं सांगतो, एक संदेश आहे तुम्ही ऐकला असेल, झाडे लावा झाडे जगवा, तसं दाढी वाढवा पैसे वाचवा. पण एवढंही दाढी वाढू नका की लोक तुम्हाला बघून घाबरतील. लहान पोरांचा उपयोग होतो आता लहान पोरांना, नाही का? पहिल्या काळात होतं सोचा बेटा नाही तो गब्बर राजा आहे का. आजकाल लोक तसं म्हणत नाहीत, एका दाढीवाला बाबा आणतात डायरेक्ट समोर. त्याच्यामुळे एवढंही दाढी वाढू नका, थँक्यू, दॅट वॉज माय टाईम.